हॅलो मॅडम, विशाल बोलतोय. आपण फ्लॅट पाहिला होता बा, 2.5 BHK
झालं.
बर बर बर. ओके, मग तो 3 BHK दाखवायचा का त्यांना आपल्याला? दोन्ही दाखवता येतील ना? ठीक आहे, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ओके मॅडम, नो प्रॉब्लेम.